साईत व मूर्ती हे लोक जाळत आहेत. येशूचे अनुकारी होण्यापूर्वी ते या गोष्टींवर विश्वास ठेवित होते, परंतु ज्या गोष्टी दुष्ट आत्म्यांशी व सैतानाशी संबंधित आहेत अशा सर्व गोष्टींपासून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी मुक्त व्हायला पाहिजे. ताईत, दुष्ट आत्मे, सैतान यापेक्षा प्रभू हा सामर्थ्यशाली आहे. सैतानाला ख्रिस्ती व्यक्तीने घाबरू नये. आपल्याला मदत करण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी आपण केवळ देवालाच सांगितले पाहिजे.